अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सप्टेंबर महिन्यापासून आपण आंतरराज्यीय स्तरावर बृहन महाराष्ट्र मंडळं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मंच हे मराठी भाषेविषयी तसंच मराठी बांधवांसाठी कोणतं आणि कसं काम करतात याविषयी जाणून घेत आहोत। श्रोते हो, आज गोमंत विद्यानिकेतन गोवा या संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर सरांशी आपण सुसंवाद साधणार आहोत। ते बृहन महाराष्ट्र मंडळाचे गोवा इथं काम पाहतात। नमस्कार सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार
सर। गोमंत विद्यानिकेतन गोवा ही संस्था कधीपासून स्थापन झाली किंवा तिचा थोडक्यात इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल।
काही ध्येयवेड्या तरुणाने
हा
एक छोट वाचनालय स्थापन करावं या हेतून पोर्तुगीज आमदनीत 1912 या वर्षी एक संस्था स्थापन केली। तीच आजची नाबाद 113 वर्षांची गोमंत विद्यानिकेतन ही संस्था। मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचं संगोपन संवर्धन करावं हा आमच्या संस्थेचा मूळ उद्देश। कालांतरानं पोर्तुगीज राजवट गेली, गोवा मुक्त झाला आणि आमच्या या संस्थेचं आद्य नाव सारस्वत ब्राह्मण समाज असं ज्ञातीवाचक होतं। परंतु काळाची पावलं ओळखून जेव्हा गोवा मुक्त झाला 1961 या वर्षी, त्याच्या आसपास आम्ही आमच्या संस्थेचं नाव बदललं आणि ते आजचं गोमंत विद्यानिकेतन हे नाव आज तागायत या संस्थेचं विरुद्ध राहिलेलं आहे।
सर, मराठी भाषेचे लोक तेव्हाही होते, आताही या संस्थेमध्ये आहेत, तर मग त्यांच्यासाठी काही आपण विशिष्ट प्रकारे काम करतोय का?
संपूर्ण वर्षभर आमचं पंचांग असं म्हणूया तसं असतं आणि त्यामध्ये विविध उपक्रम आम्ही करतो। म्हणजे काही उदाहरणं द्यायची झाली तर आमची एक अतिशय महत्वाची विचारवेध व्याख्यानमाला म्हणून दरवर्षी आम्ही आयोजित करतो। 5 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या हस्तींना आम्ही निमंत्रण देतो आणि अशी तालेवार मंडळी आमच्या या विचारवेध व्याख्यानमालेमध्ये विचारपुष्प गुंफून गेलेले आहेत।
आणि ही मराठीतून असते सगळी मालिका?
हो, मराठीसाठीच सर आमच्या संस्थेचा जन्म आहे आणि त्यामुळे आमचे जे जे उपक्रम असतात, मग ते टिळक पुण्यतिथी असेल, आचार्य धर्मानंद कोसंबी यांची जयंती असेल, नाहीतर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन असेल, किंवा आपण म्हणूया की जागतिक पुस्तक दिन असेल 23 एप्रिल हा, असे सगळे उपक्रम आमच्या साहित्य विषयक समाज प्रबोधनाला प्रेरित करणारे आणि मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रगती विकास याची बांधिलकी म्हणूनच ही संस्था आज तागायत जे जे या संस्थेला सेवाभावी निरलस कार्यकर्ते लाभले त्यांनी हा वारसा निभावण्याचा जोपासण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आणि या संस्थेचं नाव केवळ गोव्यापुरतं, केवळ महाराष्ट्रापुरतं, केवळ भारतापुरतं नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले नाही। कारण या संस्थेने अशा अनेक चांगल्या उपक्रमांद्वारे म्हणजे वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान करून आमचे जे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, तंत्रज्ञ असतील, ते आज संपूर्ण भारतात आणि विदेशातही आज आपल्या उद्योग व्यवसायात ग्रामक पाहत आहेत। परंतु त्यांची आणि आमच्या संस्थेची नाळ तुटलेली नाही हे मी तुम्हाला स्वाभिमानपूर्वक सांगू इच्छितो।
हो, खूपच छान सर। आपण कितीही मोठं झालो तरी आपली नाळ ही आपल्या भाषेशी आणि मातीशी जोडलेली असेल तरच आपलं मोठेपण असतं, हे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं। आता गोव्यामध्ये साधारणतः कोकणी भाषा पण बऱ्यापैकी बोलली जातेच की नाही, आणि मग मराठी पण लोक आहेत, तर एकंदरीत मराठी बांधवांचा या संस्थेमध्ये येण्याचा किंवा मराठी उपक्रम राबवण्याचा जो प्रतिसाद आहे तो कसा असतो?
आमच्यासाठी तरी तो अतिशय उत्साहवर्धक असतो. म्हणजे विद्यार्थी घ्या, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित करतो. पंचम वेद हा मराठी नाट्य महोत्सव आम्ही आयोजित करतो आणि त्याचं स्वरूप अगदीच मराठी असं नाही. म्हणजे काही चांगली हिंदी नाटकं असतील, काही इंग्रजी नाटकं असतील, नासिरुद्दीन शाहसारख्यांची नाटकं असतील, तर अशीच नाटकं सुद्धा आम्ही इथं सादर केलेली आहेत. आणि असे मोठमोठे तालेवार कलावंत म्हणजे गिरीश कारनाड घ्या, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या हस्ती सुद्धा आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे कुमार केतकर असतील, मग गिरीश कुबेर असतील, त्यांच्यासारखे चांगले वक्ते आणि संपादक वृत्तपत्र सृष्टीतले असे आम्हाला लाभलेले आहेत. हे आमच्या संस्थेचं अहोभाग्य असं आम्हाला वाटतं.
खरंच सर, इतके नामांकित व्यक्ती सुद्धा गोव्याशी आणि या संस्थेशी जोडलेले आहेत ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. सर, खूपच छान कार्य हे चाललेलं आहे, परंतु मराठी भाषा ही आता गोवा संपूर्ण राज्यामध्ये तितक्याच प्रमाणात, म्हणजे तिथे इंग्रजी, पोर्तुगीज, डच एवढ्या सगळ्यांचं अतिक्रमण होऊनही टिकून आहे का? आणि त्याच्याविषयी काही शिक्षण देणाऱ्या शाळा किंवा मराठी भाषेची जे म्हणजे साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष उपक्रम घेतले जातात का?
आमच्याच संस्थेने 1964 गोवामुक्त झाल्यानंतर कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन आयोजित केलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ते आमच्या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे झाले. आणि आमच्या संस्थेचेच एक संस्थापक आणि काशीनाथ दामोदर नाईक हे त्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. म्हणजे हा आमचा साहित्याशी जो संबंध आला, त्यानंतर अनेक साहित्य संमेलन म्हणजे अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन होतात, त्यासाठी आम्ही पुढाकार घेतो. आणि 1996 आम्हीच एक अखिल गोवा मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण आम्हाला गोमंत साहित्य सेवक मंडळानं दिलं, ते आम्ही स्वीकारून एक 2-3 दिवसीय अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही एक साहित्य संमेलन आयोजित केलं.
खूपच छान सर. सर, जी संस्था आहे ती मराठी भाषा विषयक असं विशिष्ट काही काम करते का? कारण की सगळीकडेच आता असं झालंय की इंग्रजीचं जे खूप वर्चस्व आहे त्याखालोखाल हिंदीचं वर्चस्व आहे, तर प्रादेशिक भाषांवर त्याचा एक प्रभाव पडतो. तर जसा कोकणी भाषेवरही तो पडत असेल की ती फक्त बोलण्यापुरती राहते, व्यवहाराची किंवा ज्ञानभाषा म्हणून तिचा उपयोग होत नाही, तर अशा वेळेला मग मराठी भाषा विषयक काही कार्य तिथं चालतं का?
हो, म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी असं आपण म्हणतो ना, तसं आम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून, आता तुम्हाला एक उपक्रम सांगायचा राहून गेला, तो म्हणजे तो मराठी विज्ञान परिषद आहे ना मुंबईची, त्या संस्थेची शाखा आम्ही गोव्यात गोवा विज्ञान परिषद म्हणून स्थापन केलेली आहे. आणि ही संस्था गेली 28 कार्यरत आहे. आणि डॉक्टर अनिल काकोडकर, जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर अशासारख्या वैज्ञानिकांना आम्ही सन्मानाने पाचारण करून विज्ञानाचा प्रचार प्रसार मराठी भाषेतून कसा व्हावा हे सुद्धा आमची संस्था करीत आलेली आहे.
आता आगामी योजना या संस्थेच्या काहीतरी असतीलच, तर उपक्रम किंवा योजना आणि पुढच्या पिढीसाठी पण काहीतरी कार्य केलं पाहिजे, तर या दृष्टीने आपल्याकडे काय उद्दिष्ट आहेत?
राज्य मराठी विकास संस्थेने आम्हाला एक प्रस्ताव पाठवला आहे आणि त्या प्रस्तावाला प्रतिसाद देऊन आमचा एक प्रकल्प आम्ही त्यांच्याकडून, म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेकडून त्याला मान्यता मिळवायच्या प्रयत्नात आम्ही आहोत. म्हणजे अशी काही गोमंतकही साहित्य रत्ने आहेत, त्यांची पुस्तकं असतात आणि आहेत, परंतु जी आज दुर्मिळ आहेत, अनुपलब्ध आहेत. आणि खास करून मराठी शिक्षण जे प्राथमिक स्तरावर गोव्यामध्ये व्हायला हवं, कोकणी बरोबर आपण म्हणूया मराठी भाषा, म्हणजे जी आमच्या ओठी रुळलेली आहे आणि जो आमच्या संस्कृतीचा गाभा आहे असं म्हणता येईल, आणि जे 4.5 वर्षे गोव्याचं राज्य केलेल्या पोर्तुगीजांना सुद्धा हा मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा नंदादीप आमच्या संस्थेने तेवत ठेवला असे मी अगदी प्रांजळपणे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आणि एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो. आणि आमच्या परीने आता नव्या जमाची पिढी या संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे, ती सुद्धा ही बांधिलकी नक्कीच जपेल. त्यासाठी आमच्यासारखी मंडळी त्यांना प्रोत्साहन देतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि आमचा रोल आजच्या घडीला गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असाच राहिलेला आहे.
मग या नवीन पिढीला पण या गोष्टींची म्हणजे मराठी साहित्य म्हणा किंवा पोवाडा वगैरे भारूड आपले जे सांस्कृतिक ठेवा आहे तर याची आवड आहे का किंवा मग ती वाढावी तर यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातात का?
हो, विशेष प्रयत्न म्हणजे आमचं जे एक संस्थेचं वाचनालय आहे ते एवढं अद्ययावत आहे की आता आम्ही दरवर्षी साधारण 20-25 हजारांचे दिवाळी अंकच घेतो. बघा, वर्षभर मग या दिवाळी अंकांचं वाचन होतं. आमचं सुसज्ज असं संदर्भ ग्रंथालय आहे, म्हणजे जिथं येऊन विद्यार्थी आपल्या थिसिससाठी PhD साठी अभ्यास करू शकतात वेगवेगळ्या विषयांवर. तर अशा पद्धतीनं हे आमचं कार्य ते करताना आम्हाला डिफिकल्टीज येतात. म्हणजे गोवा शासनाचा आम्हाला आर्थिक थोडा लाभ होतो ज्यावेळी आमच्या संस्थेने जन्मशताब्दी वर्षात प्रवेश केला 2012 मध्ये आणि आम्हाला संपूर्ण इमारतीचं नूतनीकरण करावं लागलं, अद्ययावत करावी लागली. त्यावेळी आम्हाला गोवा शासनाचा भरीव असा सहभाग त्यावेळी लाभला. बृहन महाराष्ट्राने आमच्या संस्थेची दखल घेतली हे तर आम्हाला माहितच आहे. आणि तुम्ही सुद्धा राज्य मराठी विकास संस्थेने आम्हाला प्रोत्साहित केलेलंच आहे आणि असंच प्रोत्साहन आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा अपेक्षित आहे.
सर, आज आपण गोमंत विद्यानिकेतन गोवा या संस्थेतर्फे मराठी भाषा विषयक काय काम चालतं याविषयी चांगली माहिती सांगितलीत. मी याबद्दल आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.